चागुतर गोर वागदाए इमुन्नी उगड़ास कोत्ता सांबा गुतो मनान सदा जुगड़ास तुझा दो तुझो विश्वास दुसराक दिताय दिवन उतर पास दिल्लेली सांबाळूंक जायना तो चोड बरे तूं दिनाय जाल्यार उतर मुनीस रागान कितेंय करूंक पावता गुन्यागार वचो दिलेलें उतर कितलीं वर्सां मोगान पासून भोंवन खेळो चेडूं बोलत्या लागीं जाता काजार आतांच्या काळार हें चालतें जालां उतर दिवन आमचे आमदार वेतात नेगार आलतारा मुखार उतर दिवन काजार जातूच गो बायलां जातात मुदार भाव भाव इश्ट दुस्मान जावंक पावले कितली मोग करणारा मेली गोळार लागोन जायते कावस घडले सांगता आमच्या गांवान कितें घडले एक मुनीस कोवेटान गोंया आयलो ताज्या इश्टान आपल्या कोयट व्हरोंक मागले फाटी फुडें चिंती नासताना पोया कोयट परत पावतोच रोखडोच वता सांगले ताज्या उतराचेर पोयात विश्वास दवरून सांगता ह्या मनशान पय कितें केले बोरी सिरविजा आसली आपली सोडून बेकार पोवन वाट पयता खंयचे विजाची एक वरस जायतायलें पय खबर ना घरान सेवा करूंक जाय आसली बायल भुरग्यांची लोकांचे दुडू घेवन रिणान बुडलो खबरूच ना कोयटच्या इश्टाची बायल भुरग्यांच्या सांगात वीक पिवन मोत्ता कास लावून आपल्याक आपले चुकीची आसताना मोगान पडली एकामेकांक सोडची ना जुरा मे दिलो उपरांत चेडो आपल्या पोटाक लागोन सर्वीस करूंक तो गाल्फान गेलो गाल्फान दुसऱ्या लागीं काजार जालो पोया दादले आपले व्हंकलेक विसरलो आपल्याक फोटयले मुळोन त्या चेडवान पोटा विकपियोन जिवसो पयलो अशें दुसऱ्याक उतर दिवन नेगार गेल्ले संवसारान केन्ना सुखी दिसना फारीक पण तुका मेवनासताना उरलो पूण तुजे फामिली केन्नाच बक्षचे ना उतर दिताना देवाक मोदें दोत्ता तरी उतराची तूं पर्वा करिना देवाची तरी भिरांत काळजान दवर मोत्तो स्वर्गार दारूक तें आसचें ना